नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्या फाटभुयेर काँग्रेस पक्षान देशभर अंमलबजावणी संचालनालया समकार आंदोलन सुरू केल्या कृतीचो भारतीय जनता पार्टीन निषेध केला. गोवा कोयर व्यवस्थापन महामंडळ 23 एप्रिलाक वेगवेगळ्या खात्यातल्या 142 पोरण्या वाहनांची पावणी करतले. पुरुष नाटकावेळार कला अकादमीत आयली आडमेळ लायटीच्या तांत्रिक बिघडा खातीर हे स्पष्ट जालां अशी माहिती गोविंद गावडे हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. राज्यात फुडले 7 दीस हवामान वताळ आणि रखरखीत आसतले अशें वेधशाळेन कळीत केलां. आता पुराय खबरो. नॅशनल हेराल्ड प्रकरणात पैसे लुटपाचो आरोपावेल्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि फुडारी राहुल गांधी हांचे आड आरोपपत्र दाखल केलां. हे फाटभुयेर काँग्रेस पक्षान सध्या देशभर अंमलबजावणी संचालनालया समकार आंदोलन करप सुरू केल्या कृतीचो भारतीय जनता पार्टीन निषेध केला. आज भाजपा मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत गोय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी काल गोय काँग्रेस प्रदेश समितीन गोयच्या अंमलबजावणी संचालनालया समकार केल्ल्या आंदोलनाचो निषेध केलो. तशेंच नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस कशी घुसपल्ली आसा ताची माहिती लोकांक पत्रकार वाटून करतले अशें म्हळां. गुन्हेगारी विशयाचे लोकांची दिशाभूल करपाक काँग्रेस राजकारण करता असो आरोप तांणी केला.
प्रॉपर्टी हे सगळे पण जे असा ते आपल्या नावाने घेऊन फक्त 50 लाखाच्या हातून भीतर काँग्रेस पैसे 50 लाखाच्या हाजे निमतान इन्व्हेस्टमेंट 50 लाख खाली लोन आपल्या आंगार घेता सध्या आणि लायबिलिटीज आणि एसेट्स आणि 90% लोनाचे ही सगळे हे असते 2500 कोटीची प्रॉपर्टी आपल्या आणि म्हणून भारतीय जनता पार्टी स्ट्रॉंगली कंटेम हे करता आणि काँग्रेस पार्टी कधी थ्रेटनिंग जी लँग्वेज पण जी यूज करता ईडीओ संदर्भात आणि
गोवा कोयर व्यवस्थापन महामंडळ 23 एप्रिलाक वेगवेगळ्या खात्यातल्या 142 पोरण्या वाहनांची पावणी करतले. परवरी पुलीस कॉटसा लागसार सकाळी 10 वरांचेर ही पावणी गाडयो आसा त्या परिस्थितीत विकपाच्या तत्वाचेर जातली. 15 वर्सां सकयल्यो 14 गाडयो आणि 15 वर्सां वयल्यो 128 गाडयो स्क्रॅपाक ह्या पावणीत विकतले. स्क्रॅप व्यवसायिक नोंदणीकृत आसप गरजेचे असे गोवा कोयर व्यवस्थापन महामंडळान कळीत केला. या पयली मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी अशा गाडयांचो लिलाव करपाचो निर्णय जाला अशी माहिती दिली. उत्तर आणि दक्षिण गोयात मिळून सुमार 250 अशो गाडयो आसात. ताका लागून परवरी म्हापशा आणि मडगाव गाडयांचो लिलाव जातलो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 13 एप्रिलाक पुरुष नाटका वेळार कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात लायटीच्या तांत्रिक बिघडा खातीर आडमेळ आयल्या याविशी आपण कला अकादमीच्या सदस्य सचिवाकडल्यान 2 दिसां भितर अहवाल मागयल्लो. लायटिंगाची चाचणी केल्या उपरांत एलईडी लायटीत तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट जालां अशी माहिती गोविंद गावडे हांणी आज कला अकादमीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या. कला अकादमीची लायटींग व्यवस्था सध्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडाचेर आसा. ताका लागून भौशीक बांधकाम खात्यान हो तांत्रिक बिघाड दुरुस्त करचो असो आदेश दिला. याशिवाय फुडारात असो प्रस्न उप्रासचो न्हय म्हणून पर्यायी टंगस्टन फिलामेंट लायटींग व्यवस्था दवरपाचो निर्णय घेतला अशी माहिती गोविंद गावडे हांणी दिली.
पत्रकारितेच्या माध्यमातल्यान आणि व्हिडिओतल्या माध्यमातल्यान थंय आमचे टेक्निकल टीम किंवा टेक्निकल स्टाफ कोणूच नाशिल्लो ही अत्यंत चुकीची गोष्ट जावन आसा. कारण म्हजो टेक्निकल स्टाफ जो आशिल्लो तो आमचे कंट्रोल बॉक्स जो आसा आणि त्यांचा जो लाईट ऑपरेटर जो आशिल्लो आणि साऊंड ऑपरेटर जो आशिल्लो तो ऑर्केस्ट्रा बिटांक बशिल्लो आशिल्लो. आमचो लाईट ऑपरेटर जो आशिल्लो तो ऑडियन्स लाईट ऑपरेशन करता आणि ती बंद करता किंवा चालू करता आणि तातूंतल्यान गुळी घेऊ म्हणजे थोडासा आमकां एक 1 मिनिट तरी लागता. आणि आमचो टेक्निकल स्टाफ जो आसा तो स्टेजीर येवपाक शकना बट ही वॉज असिस्टिंग टू द त्यांचा जो टेक्निकल जो स्टाफ जो आशिल्लो जो कोण अशें जाणांक कन्फ्युजन आसतलें. हांवें म्हणिल्लें आसा की प्रत्येक आर्टिस्टान लेपल माईक किंवा कॉलर माईक वापरला आसा. ज्या वेळेचेर आम्ही सुद्धा नाटक घेऊन बाहेर वतात त्या वेळेचेर आम्ही सुद्धा आमचो स्वतःचो कॉलर माईक आणि बाकीचं सगळं तो थिएटर जो साहित्य जाय पडले आम्ही घेऊन वतात कारण आमकां त्याका सवय असता. हेजो अर्थ आमच्या कडेन कॉलर माईकूय असा बाकी सगळे असा बट दे हॅव यूज देअर ओन. आणि एकाचो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आसली बरोबर 10:30 वरांचेर आणि सांजे त्याच माचीचेर नाटक झाले असा आणि आम्ही तातून भीतर काहीच बदल घेऊ ना. फक्त जो बाइंडर जो असा तो आम्ही बायपास केलेलो असा. हो फक्त एक टेक्निकल एरर आशिल्लो. इट इज नॉट अ ह्युमन एरर. हेच तुमकां आमच्या मुखार सांगपाचे.
गोवा वेल्ला सांतिनेज पणजी तशेंच तिसवाडी वाठारांत खाणाची जिन्नस विकपी आस्थापनांक अन्न आनी वखदां प्रशासनान आज आकस्मीक भेट दिवन पळोवणी केली. अधिकाऱ्यांच्या ह्या पंगडान 12 सुवातींची तपासणी केली. ह्या वेळार पणजे 18 जून रस्त्या कुशीकच्या एका हॉटेलांत तशेंच सांतिनेज आनी गोवा वेल्ला हांगा आशिल्ल्या हॉटेलाची तपासणी अधिकाऱ्यांच्या पंगडान केली. जाल्यार निदण आशिल्ल्या 5 रांदच्या कुडीचें काम स्थगीत दवरपाचो आदेश अन्न आनी वखदां प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलो. ते भायर 3 विक्रेत्यांक अन्न आनी वखदां प्रशासनाच्या नेमांक पाळो दिवंक नाशिल्ल्या खातीर प्रत्येकी 11,000 इतलो दंड घाला. अन्न आनी वखदां प्रशासनाचे नेम पाळो नाशिल्ल्या वेवसायिका आड खर कारवाय जातली अशी शिटकावणी ह्या वेळार मंत्री विश्वजीत राणे हांणी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं या उपक्रमात वाटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गुड फ्रायडेच्या फाटभुयेर आयज पवित्र ब्रेस्तार जाका मौंडी ब्रेस्तार म्हणतात ह्या निमतान पणजेतल्या अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट इगर्जी पणजेत सेवा प्रार्थना आयोजित केल्ली. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान स्थापन केल्ल्या भारतीय गुणवत्ता मंडळान तिसरे ऑनलाईन गिमाळी क्वालिटी फन शिबीर घडून हाडला. या गिमाळी शिबिराची ऑनलाईन नोंदणी 15 एप्रिल ते 20 जुलै मेरेन चालू आसा आणि त्याचा लाव राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी घेऊचो असे आवाहन गोय शालांत मंडळान केला. भारतीय गुणवत्ता महामंडळ ही स्वायत्त संस्था राष्ट्रीय मोहीम आणि उपक्रमावरवी भारतभर गुणवत्ता संस्कृती वाढवपा खातीर वावर करता. विकसित भारत 2047 सपन साकार करपा खातीर भुरग्यांनी भारताच्या फुडाराचे निर्णय घेवपाक गुणवत्तेची तत्वां रुजोवपाच्या गरजेच्या उद्देशान हे वर्सुकी गुणवत्ता गिमाळी शिबीर आयोजित केला. 18 वर्सां मेरेन पिराय गटाच्या भुरग्यां खातीर ही देश पांवड्यावेली ऑनलाईन सर्त परस्पर संवाद आव्हानां स्विकारप सृजनशीलताय कुशळटाय आनी दिसपटे जिणेंत दर्जाचें म्हत्व बळिश्ट करता. गुणवत्ता चॅम्पियन ल्हान पावलां व्हड परिणाम ह्या संकल्पने खाला अंदूच्यो सर्ती जातल्यो. राज्यभरातल्या विद्यार्थ्यांक ही संद मेळची म्हणून शाळा मुखेल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांक ह्या ऑनलाईन सर्तीविशी माहिती दिवची अशें गोंय शालांत मंडळान मागला. फोंडेच्या गोमंतक संत मंडळाच्या किर्तन महाविद्यालयान साखळे आयोजित केल्या निवासी किर्तन प्रशिक्षण शिबिराचे उक्तावण फाल्यां मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी साखळेच्या शिवस्मृती खेडेकर सभाघरात 5 वरांचे जातले. साखळी सम्राट क्लबाच्या पालवान जावपी हे निवासी किर्तन प्रशिक्षण शिबीर 18 एप्रील ते 20 एप्रील अशे 3 दीस चलतले. फाल्यांच्या सुवाळ्यात मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या सयत पत्रकार सागर जावडेकर, प्रवीण सबनीस, अध्यक्ष सम्राट क्लब इंटरनॅशनल आनी चित्रकार शिवानंद खेडेकार हजर आसतले. सुहासभाव वजे या शिबिराचे संचालन करतले अशे किर्तन शिबीर संयोजक शुभदा सावयकार हांणी कळीत केला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चान आज पणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस फुडाऱ्यांचो आसपाव आशिल्ल्या खातीर ह्या फुडाऱ्यांचो निषेध करपी मोर्चा काढलो. ह्या वेळार काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांचो पुतळो पणजे काँग्रेस हाऊसा समोर आशिल्ल्या रस्त्याचेर लासलो. काँग्रेस हो घोटाळेबाज आनी भ्रष्टाचारी पक्ष असो आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला. 2012 वर्सा जाल्ले नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉन्डरिंग तशेंच इन्कम टॅक्स चुकोवप तशेंच मालमत्ता हडप करपाचो गैरवापर आशिल्ल्याचो आरोप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकार हांणी केला. ह्या वेळार सिद्धार्थ कुंकळेकार, सिद्धेश नायक, बाप्पा कराडे तशेंच भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते व्हडा प्रमाणांत हजर आशिल्ले. फाटल्या 6 वर्सांत 1,300 परस चड जाणांक रस्तो अपघाताक लागून मरण आयला. हातूंतले चडशे तरणाटे आसात असो हुस्को करून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी गोंय सरकाराक अपघाताचो प्रस्न सुटावो करपाक अपेस आयला, सरकाराक लोकांच्या जिवाचे पडून गेले ना असो आरोप केला. सरकारान जेट पेचर मशिनावरवी रस्त्याचेर आशिल्ली फोणकुलां भरतले अशें म्हणिले. मात ती फोणकुलां अजूनय आसा तशीच आसा, ताकाच लागून अपघात वाडल्यात. जाल्यार जेट पेचराची सेवा ज्या रस्त्यांचेर जाय ती सांगपाक सरकारान चालीक लायिल्लो भौशीक वॉट्सएप नंबर लेगीत बंद आसा अशें युरी आलेमांव हांणी म्हळां. 2023 वर्सा केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी अपघाताक जावपी ब्लॅक स्पॉट काडून उडोवपा खातीर 100 कोटी रुपयांचो निधी जाहीर केल्लो. हो निधी सरकाराक मेळ्ळो काय ना, ताचो उपेग सरकारान केला काय ना असोय प्रस्न युरीन सरकाराक केला. गोंय विद्यापीठान विज्ञान आनी तंत्रज्ञान आनी कोयर वेवस्थापन संचालनालय गोंय सरकार पुरस्कृत शाश्वत सेंद्रीय तांदूळ उत्पादना खातीर खाजनशीत जमनीचेर सायनो बॅक्टेरियल जैव खतांचो परिणाम ह्या विशयावेल्यान संशोधन प्रकल्पाचेर काम करपाक संशोधन वांगडी पदाच्या सुवाते खातीर अर्ज मागयल्यात. आतां तापमान. पणजे वेळच्याय नोंद केला त्या प्रमाण गोंयात कमाल तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 27 डिग्री सेल्सियस आनी हवेतली आर्द्रता 70% नोंद जाल्या. राज्यात फुडले 4 दीस 34 ते 35 डिग्री सेल्सियस तापमान आसतले आनी फुडले 7 दीस हवामान बताळ आनी रखरखीत आसतले अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्या फाटभुयेर काँग्रेस पक्षान सुरू केल्ल्या आंदोलन कृतीचो भारतीय जनता पार्टीन निषेध केला. गोवा कर वेवस्थापन महामंडळ 23 एप्रिलाक वेगवेगळ्या खात्यांतल्या 142 पोरण्या वाहनांची पावणी करतले. पुरुष नाटकावळ कला अकादमीत आयली आडमेळ लाटीच्या तांत्रिक बिघडा खातीर हे स्पष्ट जाला अशी माहिती गोविंद गावडे हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. राज्यात फुडले 7 दीस हवामान वातावरण आनी रखरखीत आसतले अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.